योहानाला झालेले प्रकटीकरण. प्रकटीकरण अध्याय एक. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखवण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले. ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्षी दिली की येशू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले. देवाकडून आलेला हा संदेश आहे. जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत, कारण आता जास्त वेळ उरला नाही. योहानाकडून आशिया प्रांतातील 7 मंडळ्यांना, जो आहे, जो होता व जो येणार आहे, त्या एकापासून, देवापासून आणि त्याच्या सिंहासनासमोरील 7 आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे. पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो. ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले, ज्याने आम्हाला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनवले, त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंत काळपर्यंत असोत. आमेन. पहा, येशू ढगासह येत आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील. होय, असेच होईल. आमेन. प्रभुदेव म्हणतो,
मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे, मी सर्वसमर्थ आहे.
मी योहान आहे आणि मी तुमचा बंधू आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दुःख सहनात, राज्यात धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो. त्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज करण्यासारखा ऐकू आला. तो आवाज म्हणाला,
तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही आणि 7 मंडळांना पाठव. इफिस, स्पुर्णा, पर्गम, थुवतिरा, सार्दिस, फिलदिल्फिया आणि लवदिकिया.
माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो. जेव्हा मी मागे वळालो तेव्हा मी सोन्याच्या 7 दीपसमया पाहिल्या. मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो मनुष्याच्या पुत्रासारखा होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पित्रासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली. तो दिवसाच्या मध्यानी अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता. जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मी मेलेल्या माणसासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला,
घाबरू नको, मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे. मी मेलो होतो, पण पहा, मी अनंत काळासाठी जिवंत आहे आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही. जे 7 तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्यात 7 सोन्याच्या दीप समया तू पाहिल्यास, त्यांचा गुपित अर्थ हा आहे. 7 दीप समया या 7 मंडळ्या आहेत आणि 7 तारे हे 7 मंडळ्यांचे देवदूत आहेत.